श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोधवावे अपत्या परीपाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, आज चौथा दशक आणि पहिला समास पाहणार आहोत। मागच्या वेळेला आपण पाहिलं 3 दशक 10 समास मध्ये संसाराचं स्वरूप कसं आहे हे समर्थाने सांगितलं आणि त्या स्वरूपातून त्या दुःखातून बाहेर जर पडायचं असेल तर भगवत भजन करायला पाहिजे असं समर्थ म्हणतात। तेव्हा शिष्यांनी अतिशय म्लान वदनाने समर्थांना प्रार्थना केलेली आहे की भगवत भजन करायचं कसं, तर ते कसं करायचं हे सांगण्यासाठी हा संपूर्ण दशक येतो आहे। याच्यामध्ये नवविधा भजन म्हणजे नवविधा भक्ती जी आहे ती संबंध आपल्याला एकेका समासातून सांगितलेली आहे। ही मुळात घेतलेली आहे ती श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी ही जी नवविधा भक्ती आहे ही याच्यामध्ये घेतलेली आहे। तर पहिली भक्ती जी आहे ती आहे श्रवण भक्ती। श्रवणाने सुरुवात होत असते। परमार्थाच्या मार्गावर जायचं असलं, कोणताही विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा त्याचं श्रवण म्हणजे तो विषय काय आहे हे ऐकावा लागतो, वाचावा लागतो, समजून घ्यावा लागतो आणि मग तो आपल्या आचरणात आणायचा, अशा तऱ्हेने त्याची वाटचाल असते। तसं परमार्थामध्ये श्रवणाला विशेष महत्व आहे। समर्थांनी तर श्रवणावर स्वतंत्र संपूर्ण समासच लिहिलेला आहे, त्याची सुरुवात इथं आहे। म्हणतं श्रवण भक्ती हवी असं त्यांनी म्हटलंय। तर ह्याच्यामध्ये या समासात श्रवण भक्ती म्हणजे कोणत्या विषयाची करायची, कशा तऱ्हेनं करावी हे सर्व ह्याच्यात सांगितलंय। म्हणून या समासाला सुद्धा ते म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये कीर्तन, पुढच्या समासात म्हटलंय कीर्तन भजन निरूपण याचं सगळं श्रवण व्हायला पाहिजे। तर ह्यात ते काय म्हणतात ते आपण बघूया। श्रोतेनी पुसिले बरवे, श्रोत्यांनी विचारलं भगवत भजन कैसे करावे असा प्रश्न विचारला असल्यामुळे समर्थ त्यांना सांगतायत नवविधा भजन सत्शास्त्री बोलिले। शास्त्रामध्ये जे नवविधा भजन सांगितलेलं आहे ते आपण आता ऐकणार आहोत। प्रथम भजन ऐसे जाण हरिकथा पुराण श्रवण नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे। हरिकथा श्रवणही करायचंय आणि अध्यात्माचं निरूपणही करायचंय। केवळ संतांची चरित्र, भगवंतांची चरित्र, त्यांच्या लीला एवढंच पुरेसं नाही आहे, हे सगुणाविषयीचं झालं, परंतु त्याच्या जोडीनं आत्मचर्चा अध्यात्म श्रवण हे अत्यंत आवश्यक आहे। कारण ही जी महापुरुष हे जे होऊन गेलेले आहेत अवतारी पुरुष, त्यांनी ज्याच्यासाठी जन्म घेतला, जे काही अध्यात्म ज्ञान लोकांना कळावं ह्यासाठी त्यांनी आपल्या लीला चरित्रातून आपल्या उपदेशातून लोकांना सांगितलेलं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे, म्हणून श्रवण करावं असं म्हटलेलं आहे। अवांतर गोष्टी आपण ज्या ऐकत असतो तेव्हा त्याला श्रवण असा शब्द वापरला जात नाही, नुसतं ऐकावं असं म्हटलं जातं। पण श्रवणामध्ये ऐकल्यानंतर मनन चिंतन त्याचा निधिध्यास जीवनामध्ये ते उतरवणं इथपर्यंत त्या श्रवणामध्ये येत असतं। म्हणून पहिल्यांदा काय श्रवण करावं आणि काय करू नये हे आपण समजून घेऊया। कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे। भगवद्गीतेमध्ये देखील कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ध्यान योग सांगितला आणि ज्ञान योग सांगितला, 4 मार्ग सांगितले आणि त्या मार्गाच्या अंगाने जीवाचा शिवाशी योग कसा साधायचा ते सांगितलंय। तसंच ह्याच्यामध्ये श्रवण जे सांगितलं आहे ते कर्माचं श्रवण सांगितलंय। कर्म मार्ग जो आहे ह्याच्यामध्ये कर्म कसं करायला पाहिजे, उपासना कोणती करायला पाहिजे, उपासनेचा परिणाम काय होतो आहे, ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान कसं आहे ते सांगितलं, योग मार्ग कसा आहे, वैराग्याशिवाय परमार्थाच्या मार्गावर आपल्याला जाताच येत नाही, त्यामुळे वैराग्य म्हणजे नेमकं काय आहे आणि ते वैराग्य अंतरात कसं बिंबलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी ह्या ग्रंथात आलेले। नाना व्रत काय आहेत, नाना तीर्थ काय आहेत, नाना दान काय आहेत, त्यामुळे तीर्थ व्रत दान यांचं महात्म्य काय आहे, परमार्थामध्ये त्याला कितपत महत्व आहे हे सगळं सांगितलंय. शिवाय आहार कसा पाहिजे, साधक जर असेल तर त्याचा आहार विहार हा शुद्ध पाहिजे. काहीही खातो, कुठेही खातो, कुणाच्याही हातचं खातो, केव्हाही खातो, असं जर असेल तर त्याच्यानं साधनाच होणार नाही आहे. त्यामुळे हे सर्व जी पथ्य आपण म्हणतो या मार्गावरची, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय दुग्धाहार, निराहार, फळाहार, पर्णाहार, तृणाहार असे नाना प्रकारचे आहार सांगितले आहेत. यात कुठेही वेडेवाकडा आहाराचा उल्लेख देखील नाही. याचा अर्थ तो सर्व आहार जो आहे रजोगुण तमोगुण वाढवणारा हा वर्जस सांगितलेला आहे. साधना करायची म्हटल्यानंतर ही पथ्य सगळी आवश्यकच आहेत. पुढच्या त्या ओवीमध्ये म्हणतात उष्णवास, जळवास, शीतवास, अरण्यवास, भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते असावे. साधना करायची असं म्हटल्यानंतर कुठं राहायला पाहिजे, त्याचा निवास कुठं पाहिजे, कुठल्या तरी ठिकाणी जाऊन राहिलाय, अपवित्र ठिकाण आहे, आजूबाजूला अपवित्र वातावरण आहे, खूप लोकांची गर्दी आहे, असं जर असेल तर साधना होणार नाही आहे. त्यामुळे काही मंडळी साधनेसाठी अरण्यात जाऊन राहतात, कुणी कडक साधना करण्यासाठी आजूबाजूला बंदी पेटवतात, त्याच्यामध्ये बसतात. काय करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. नाना पिंडांची रचना, नाना भूगोल रचना. व्यवहारात देखील आपण अनेक प्रकारचं ज्ञान घेत असतो. खगोलशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे, वैद्यकशास्त्र आहे. जे जे काही ह्या देहाला लागलेले आहेत किंवा विश्वामध्ये ज्या ज्या काही वनस्पतींच्या आहेत, अनेक गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसं समर्थित सांगतात कोणकोणते विषय हे माणसाच्या कानावर पडत असतात आणि माणसामध्ये जिज्ञासू वृत्ती असल्यामुळे अनेक विषय समजून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून पिंड ज्ञान, तत्वज्ञान, भूगोल रचना, सृष्टीची रचना, चंद्र सूर्य तारा मंडळे, ग्रहमंडळे, स्वर्ग पाताळ कैसी ते ऐकावी, ऐकून घ्यावी काय काय सांगितलंय त्याप्रमाणे. ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, अष्टदिग्बाळांची स्थाने, त्याच्याच बरोबर 14 विद्या, 64 कला, नाना वल्ली, नाना औषधी, नाडी ज्ञान सगळं ऐकावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. कोणत्या दोषाने कोणता रोग होतो तो जाण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचबरोबर कैशा नवविधा भक्ती हा परमार्थाचा प्रांत सुरू झाला. संसारातल्या काय काय गोष्टी आहेत त्याही त्यांनी सांगितल्या. त्याचबरोबर नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती आणि कैसी पाविजे उत्तम गती ते ऐकावे. जीवाला जर उत्तम गती पाहिजे असेल, ऊर्ध्व गती पाहिजे असेल, या सर्वातून बाहेर पडायचं असेल तर काय करायला पाहिजे. त्यामुळे मुक्ती ज्या चतुर्विधा सांगितल्या आहेत, स्वरूपता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता या चार मुक्ती कशा आहेत त्याही समजून घ्याव्या. पिंड ब्रह्मांडाची रचना समजून घेतलं पाहिजे. कशासाठी समजून घ्यायचं, तर ज्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे त्याचं जर आपल्याला ज्ञान झालं तर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला कळू शकतं. म्हणून पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारा सार विचारणा, काय सार आहे काय आसार आहे, जे जे दिसत आहे ते आसार आहे, जाणार आहे, कारण यद दृष्टम तन नष्टम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ते दिसत आहे म्हणून त्याला सामान्यतः महत्व दिलं जातं. तसं न करता जे दिसणार आहे ते आसार आहे लक्षात घेऊन, जे दिसत नाही परंतु सार आहे तिकडे आपली दृष्टी वळली पाहिजे. यासाठी सारा सारे विचारणा केली पाहिजे. सायोज्यता मुक्ती ही शेवटची मुक्ती असल्यामुळे ती मुक्ती कशी मिळते, मोक्ष कसा पावतो, त्याच्यासाठी नाना मत काय सांगितली आहे ती समजून घ्यायला पाहिजे. वेदशास्त्र पुराण महावाक्याची विवरणे, जी महावाक्य सांगितली आहे, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, ही सगळी जी महावाक्य आहेत ही नुसती पाठ करायची नाही आहेत, घोकायची नाही आहेत, तर त्याचा अर्थ नीट समजून घ्यायचा आहे. म्हणून महावाक्याची विवरणे म्हटलेलं आहे. आणि तनु चतुष्टय निर्शने कैसी ते ऐकावी. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे चार देह जे आहेत याच्या संबंधी माहिती करून घेतली पाहिजे, कारण आपल्याला देहाच्या पलीकडे जायचं आहे. ऐसे हे अवघेचे ऐकावे, समर्थ म्हणतात हे अवघे ऐकावं, परंतु सार शोधून घ्यावं. दिवसभर आपण काय 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 गोष्टी ऐकत असतो पण तो सगळ्या बहुतेक त्या आसार असतात, कारण आसार अशा संसाराविषयी सगळं बोलणं असतं. समाजकारण असो, राजकारण असो, कुटुंबातल्या गोष्टी असो, ज्या काही असतात ह्या सगळ्या आसार असतात. आत्ताच्या क्षणाला जेवढं महत्व आहे तेवढं पुढच्या क्षणाला त्याला राहत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात, परंतु सार शोधून घ्यावं आणि आसार ते जाणून त्यागावे. इतर गोष्टी आसार आहेत हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचा त्याग केला पाहिजे. ह्याचा अर्थ तात्पुरतं त्याला महत्व असतं, त्याला दीर्घकालीन महत्व नसल्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष देण्याचं कारण नाही. सगुणाची चरित्रे ऐकावी. संत पुरुष आहेत, अवतारी पुरुष आहेत, त्यांची चरित्र ऐकावी असं म्हटलंय. कशासाठी ऐकायची? ते ज्या पदावर पोचले, ज्यामुळे ते अमरत्वाला पावले, जे आपल्याला आदरणीय पूजनीय असे झाले, असं काय त्यांनी आपल्या जीवनात केलं की ज्यामुळे आज ते त्या स्थानावर पोचले, कोणती साधना केली, काय उपदेश केला, कसं ते वागले, सगळ्या समाजाची इतरांचा कळवळा त्यांना कसा होता, त्यासाठी त्यांनी तन मन धनाने कसं झिजले, हे सगळं त्या चरित्रातून ऐकलं पाहिजे. नुसतं चरित्र ऐकून पुण्य लागतं अशी जर कुणाची कल्पना असेल तर ती बरोबर नाहीये. नुसतं ऐकून नाही तर त्याच्यातलं आपल्याला काही घेता आलं पाहिजे. म्हणून सगुणाची चरित्रे ऐकावी आणि निर्गुण अध्यात्मे शोधावी. आणि निर्गुणाचा देखील बोध करून घेतला पाहिजे पहिल्यांदा परोक्ष ज्ञानाने, शब्द ज्ञानाने. नेमकं निर्गुणाचं स्वरूप काय आहे, त्या निर्गुणाशी एक रूप कसं व्हायचं आहे, हे सगळं पहिल्यांदा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणून श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी, श्रवण भक्तीची लक्षणे आहेत. म्हणून सगुण देवांची चरित्रे, निर्गुणाची तत्वे, यंत्रे, हे दोन्ही परम पवित्रे, हे दोन्ही परम पवित्र आहे, ती ऐकत जावी, पुन्हा पुन्हा ऐकावी. कारण त्याचा परिणाम जेवढा चटकन व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. कारण चटकन परिणाम होण्यासाठी आपलं चित्त जे शुद्ध असावं लागतं तसं नसतं. पण हे श्रवण केल्याने, त्यातले गुण अंगी वळवण्याचा प्रयत्न केल्याने हळूहळू चित्त शुद्ध होत जातं. जयंत्या उपोषणे नाना साधने, मंत्र यंत्र जपत ध्याने नाना विधे ऐकावी, असे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे. सगुणाचं चरित्राचं श्रवण करायचं आहे आणि निर्गुणाचं निरूपण करायचं आहे. आणि विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. आपल्याला भक्त जर व्हायचं असेल तर कोणत्या गोष्टीमुळे आपण भगवंतापासून विभक्त राहिलो आहोत, आणि भक्त व्हायचं असेल तर काय टाकून आपल्याला भक्त व्हायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे, हे समजून घेण्यासाठी काय टाकायचं आहे आणि काय धरायचं आहे, या दोन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून समर्थ या समासात म्हणतात श्रवण भक्तीचे निरूपण याप्रमाणे सांगितलेलं आहे. आता पुढचा जो समास आहे तो कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे. भजन कीर्तन निरूपण हे काय आहे हे पुढच्या समासात सांगितलेले आहे, ते आपण समजून घेऊया असं म्हणतात समर्थ. त्यामुळे दशक चौथा आणि दुसऱ्या समासात कीर्तन भक्ती सांगितलेली आहे. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी. आपण जे कीर्तन म्हणतो हा कीर्तन प्रकार जो आहे ते सगुणाच्या कीर्तीचं, त्यांच्या गुणांचं वर्णन करण्यासाठी कीर्तन असतं. आणि प्रवचन ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये अद्वैत बोध करून देणार, निर्गुणाचं जे असतं ते प्रवचन असतं. त्यामुळे प्रवचनामध्ये सामान्यत गोष्टी येत नाहीत, अवांतर गोष्टी येत नाहीत, नेमका अद्वैत बोध ज्यामुळे होईल अशा तऱ्हेचं असतं. त्यामुळे श्रोत्यांच्या मध्ये देखील कीर्तनाचे श्रोते वेगळे असतात आणि प्रवचनाचे श्रोते वेगळे असतात. कीर्तनासाठी एखादी कथा घेतली जाते, रामायण असो, भागवत असो, श्रीकृष्ण चरित्र असो. सामान्य माणसाला एकदम अद्वैत बोध होत नाही, त्याची बुद्धी तिथपर्यंत जात नाही आणि साधनेशिवाय अद्वैत बोध हा कळत नाही. त्यामुळे प्रवचनाला येणारे जे श्रोते असतात ते वेगळे असतात आणि कीर्तनामध्ये सामान्य श्रोते असतात, ज्यांना कथा गप्पा गोष्टी विनोद चेष्टा असं काही काही असतं. त्यांना रंगवण्यासाठी कीर्तन करायला येत असं काही काही करावं लागतं. त्यामुळे सगुण कथा घेऊन त्यावर कीर्तन केलं जातं. त्यामध्ये काही एक विचार मांडला जातो आणि मग नंतर कथा सांगितली जाते. पण तथापि जास्ती जो असतो त्याच्यावर भर, त्याच्यामध्ये थोडं संगीत असतं, काही थोडं गायन असतं, त्याच्यामुळे सामान्य श्रोत्याला ते जास्त आवडण्यासारखं वाटतं. पण प्रवचन हे थोड्या वेळामध्ये पण नेमका बोध करून देणारं असतं. त्यामुळे साधकाच्या दृष्टीनं प्रवचनाचा उपयोग जास्त असतो. ते इथं त्यांनी म्हटलंय सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथायोग्य. वाणीनं जर काही करायचं असेल तर सगुणाची भक्ती करावी आणि निर्गुणाची उपासना तीही समजावी. वाणीमध्ये अवांतर गोष्टी ज्या असतात त्या न बोलता एक तर भगवंताची कीर्ती गुणगान करावं, कीर्तन करावं, नाही तर अद्वैत बोध आत्मचर्चा करावी, ह्या तऱ्हेनं वैखरीला त्याची गोडी लावावी, नाही तर नामस्मरणात राहावं. वाणीनं ज्याचा काही उपयोग नाही अशा अवांतर गोष्टीसाठी आपली वाणी शिणवू नये असं संत सांगत असतात. बहुत करावे पाठांतर, पण पाठांतर कशाचं करावं? भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, तुकोबांची गाथा, संतांचे अभंग, ह्या गोष्टीचं पाठांतर करायचं आहे. कारण ज्या योगे आपण अखंड काही पुस्तक वाचू शकत नाही, ग्रंथ समोर असू शकत नाही, अशा वेळेला पाठांतर जर केलेलं असेल तर सहजच त्याच्यातली जी वचनं असतात ती आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये सारखी रेंगाळत राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. सिनेमाची गाणी ऐकून, नाटकातली गाणी ऐकून ह्याचा उपयोग होणार नाही आहे. त्यामुळे पाठांतर जे अवांतर गोष्टीचं नाही आहे, भगवत वचन, संत वचन याचं पाठांतर करावं. मनोबोध आहे, सहजच त्याच्यामधला जर पाठांतर असेल तर जाता येता आपल्याला, काम करत असताना देखील ती वचनं आपल्या जिभेवर राहतात. म्हणजे बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. पाठांतर करायचंय आणि ग्रंथांतर, ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे ते देखील आपल्या अंतःकरणामध्ये धरावं. आणि भगवत कथा निरंतर करीत जावी. आपुल्या सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा. कशासाठी हरिकथा करायची आहे? आपल्या सुखासाठी, आपल्याला आपलं हित कळावं ह्यासाठी ती करायची. पण हरिकथे वीण सर्वथा राहोची नाही. आज 7 दिवसात हरीचं स्मरणच झालं नाही, त्याचं गुणगान झालं नाही, स्तोत्र म्हटली नाहीत, काही त्याच्या संबंधी झालं नाही, असा एकही दिवस जाऊ नये, खरं म्हणजे एक क्षण देखील जाऊ नये असं संतांचं म्हणणं. नित्य नवा हव्यास धरावा. कशाचा हव्यास धरायचा? तर भगवत कीर्ती गुणगान करणं किंवा श्रवण करणं ह्याचा हव्यास धरावा. साक्षेप अत्यंतची करावा, हरिकीर्तने भरावा ब्रह्म गोळात्वा. आपणही स्वतः नामस्मरण कीर्तन करायचं आहे आणि आपल्या बरोबर अनेकांना त्या मार्गाला लावायचं आहे. म्हणून कीर्तन करणं हा जो आहे किंवा प्रवचन करणं हे जे आहे हे आपली साधना व्हावी आणि इतरांनाही त्या संबंधी मार्गदर्शन व्हावं हा त्याच्यातला हेतू आहे. विशेषतः आपली साधना म्हणून ते करावं. पण त्याच्याबद्दल मनापासून आवडी, पैशासाठी कीर्तन नाही आहे, पैशासाठी प्रवचन नाही आहे, ते करण्याची मनापासून आवड पाहिजे आणि जीवापासून अत्यंत गोडी, भगवंताविषयीच गोडी लागली पाहिजे, तर त्याच्या संबंधी बोलताना आनंद वाटतो. ज्या विषयासंबंधी, ज्या व्यक्तीसंबंधी आपल्या मनामध्ये अत्यंत गोडी असेल त्याच्या संबंधी आपल्याला सहज सारखं बोलत राहावंसं वाटतं, त्याचं गुणवर्णन करावंसं वाटतं. तसं भगवंतांच्या विषयी जर आपल्याला गोडी वाटत असेल तर सहजच आपण भगवंतांच्या विषयी बोलत राहणार, त्यांचं लीला चरित्र सांगणार. सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाची आणि हरिकीर्तनाच्या विषयी तातडी असावी. बघूया असं वाटतं का? म्हणे ताबडतो भगवंता असं कीर्तन प्रिय आहे, भगवंताला कीर्तन आवडतं. कारण भगवंताची स्तुती आपण त्याच्यात गात असतो, गुणगान करत असतो, त्यामुळे भगवंताला कीर्तन प्रिय आहे. कीर्तन हे समाधान होय. भगवंताची यश कीर्ती प्रताप महिमा आवडी वर्णावा परमात्मा. परमात्म्याचं वर्णन मोठ्या आवडीनं करावं. त्याचा परिणाम काय होतो? भगवत भक्तांचा आत्मा संतुष्ट होतो. भगवंत नेहमी म्हणतात की भगवंताच्या स्तुतीपेक्षा सुद्धा भगवत भक्त जे आहेत त्यांची स्तुती केल्याने भगवंतांना विशेष आनंद होतो. जसं एखाद्या भगिनीला तिचं वर्णन करण्यापेक्षा सुद्धा तिच्या मुलांचं वर्णन जर केलं तर तिला विशेष आनंद होत असतो, तसं भगवंतांना भक्तांच्या वर्णनाने आनंद होतो. म्हणजे संत होऊन गेले, भक्त होऊन गेले, त्यांचं जर कीर्तन झालं, त्यांच्या गुणवर्णन जर झालं तर भगवंत अधिक प्रिय होतो. देवद्वारी लोटांगणी नमस्कार घालावे. भक्ती ज्ञान वैराग्य काय करायचंय कीर्तन प्रवचनामध्ये? तर भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण करावं. सगुण कीर्ती धरावी आणि निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या. अध्यात्मविद्या वाढवली पाहिजे. अध्यात्मविद्या म्हणजे आत्म्यासंबंधीचं ज्ञान करून देणारी विद्या, आत्मदर्शन करून देणारा मार्ग दाखवणारी विद्या, ती अध्यात्मविद्या, अध्यात्मशास्त्र. ते समजून घेतलं पाहिजे, ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. आणि म्हणून निरूपण करावे नेमस्त. बहुधा बोलणे अव्याव्यस्थ बोलोची नये. समर्थाने मुद्दाम सूचना दिली, कारण पुष्कळ वेळा कीर्तन प्रवचन करताना मुद्दा सोडून अवांतर गोष्टीच बोलत असतात लोकांना रिझवण्यासाठी. लक्षात असं घ्यायचं आहे की प्रवचनकार कीर्तनकाराने लोकांच्या पातळीवर उतरायचं नाही आहे, तर लोकांना आपल्या पातळीवर न्यायचं आहे. आपण उंच पातळीवर स्वतःचं जीवन जगायचं आहे, त्या उंच पातळीवरचे विचार लोकांना ऐकवायचे आहेत आणि श्रोत्यांनी त्या उंच पातळीवर यावं असा प्रयत्न करायचा आहे. पुष्कळ वेळा लोकरंजनासाठी कीर्तनकार प्रवचन खालच्या पातळीवरून भलते विनोद किंवा भलत्या गोष्टी लोकांना ऐकवतात ते मान्य नसतं. त्यामुळे समर्थ या ठिकाणी नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे, काय करू नये हे सांगत असतात. ते आपण आता पुन्हा पुढच्या प्रवचनात बघूया. हरिओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.